श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायावरील 53व्या श्लोकापर्यंतचं निरूपण ऐकून झालेलं आहे। एकाहून एक अशा ज्या स्टेप्स आहेत ब्रह्मप्राप्तीच्या, आपल्या सस्वरूपापर्यंत पोहोचण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यावरचं निरूपण 51वा 52वा आणि 53वा या 3 श्लोकांच्या माध्यमातून परमात्म्याने सांगितलं की जी ज्ञानाची अखेरची मर्यादा म्हणजे ते ब्रह्मपद, ते तो योगी, तो साधक कोणत्या कोणत्या स्टेप्समध्ये, कोणत्या कोणत्या क्रमाने, कोणत्या कोणत्या सोपानाने तो मिळवित जातो, तर शुद्ध बुद्धीने म्हणजे सात्विक बुद्धीने युक्त, सात्विक धैर्याने युक्त, स्वतःचे मन आणि इंद्रिये यांच्यावर नियमन करतो, नियंत्रण नाही नियमन करतो, आणि विषयांचा त्याग करतो, त्याचप्रमाणे प्रीती आणि दोष हे दोघेही सोडून मग एकांत प्रदेशात वास करतो। एकांत प्रदेशात म्हणजे स्वतः एकांतात किंवा गलबल्यात राहून सुद्धा तो स्वतः सोबत राहायला शिकतो, तो मिताहारी असतो, वाणीने शुद्ध असतो, शरीर मन पवित्र असतं, त्याचं पूर्ण आचरण शुद्ध असतं, आणि अशा शुद्ध आचरणाने तो हळूहळू ध्यानाचा अभ्यास करतो, आणि ध्यानाच्या अभ्यासाद्वारे अष्टांग योगाच्या माध्यमातून तो वैराग्याचा आश्रय करतो किंवा वैराग्य आपोआप त्याच्याजवळ येतं, आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये जे गुण दिसून येतात त्या गुणांमध्ये त्याचा अहंकार कमी होतो, तो अहंकार आपल्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो। बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह ही सर्व अवांछनीय गुण त्याच्यातून निघून जातात आणि ममत्व बुद्धीसुद्धा हळूहळू कमी होते। मग तो संसारात आपल्या मुलाबाळांसोबत जरी राहत असला तरी त्यांच्याबद्दलची आसक्ती मात्र मनात धरत नाही आणि म्हणून तो ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो, असं आपल्याला 53व्या श्लोकाच्या माध्यमातून माऊलींनी सांगितलं। देखोनी ठाकिता ठाऊ, धावता थिरावे पाऊ, तैसा ब्रह्म सामीप्ये थाओ अभ्यासुहा। तर ज्या ठिकाणाला पोचायचे ते ठिकाण दिसल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणाऱ्याला धावणाऱ्याच्या पायाची गती थांबते तसा तो शेवटी शेवटी अगदी त्या ब्रह्मपदापर्यंत जाताना स्वतःला स्थिर करून घेतो। ज्याप्रमाणे नाना फळतीये वेळे केळीची वाढी मांडटोळे, जेव्हा केळीच्या झाडाला फळांची फणी यायला सुरुवात होते तेव्हा त्याची वाढ खुंटते, पुढे वाढ होत नाही, किंवा गाव जर आलं असेल तर मग आपण त्या मार्गाने चालायचं थांबवतो आणि हळूहळू हळूहळू ती शांती तो मिळवून घेतो। शांती कशी? श्रेयो ही ज्ञानमभ्यास, त्याला माहीत असते की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग हा श्रेष्ठ, आणि त्या कर्मफलत्यागाहून जे श्रेष्ठ अशी शांती तो हळूहळू अभ्यासाच्या माध्यमातून मिळवून घेतो। ते शांती पैगा सुभगा, संपूर्ण ये तयाची अंगा, अशी त्याची ती जी शांती आहे ती फक्त मनात आणि चित्ताने अंतकरणात राहत नाही तर संपूर्ण अंगामध्ये ती शांती खेळते। तई ब्रह्म होवया जोगा होय तो जाण, आणि अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा तो ब्रह्म होण्याच्या मार्गावर आला असे समजावे। आता असं झाल्यानंतर पुढे काय होते, तो इतक्या या स्टेप्सनी पुढे आल्यानंतर पुढे त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म कसे दिसू लागतात, कसा तो तेजपुंज अगदी तावदानात ठेवलेल्या दिव्यासारखा शोभून दिसतो, ते पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगणार आहे. 18व्या अध्यायाच्या 54व्या श्लोकाला आज सुरुवात करू.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.
ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभावाची योग्यता, म्हणजे ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला असा आत्मप्रशस्ती पदावर आरूढ झालेला, आत्मप्रशस्ती पद बरं का, अशा पदावर आरूढ झालेला पुरुष ज्याच्यामध्ये मागील सांगितलेले गुण 51, 52, 53 या 3 श्लोकांमध्ये जे गुणधर्म सांगितले ते सर्व गुणधर्म ज्याच्यामध्ये आले तो ब्रह्मपदाच्या मार्गावर लागला, म्हणून आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ झाला असं म्हटलंय. असा जो पुरुष असतो त्याचा पहिला सरळ आढळून येणारा गुण म्हणजे तो शोक करीत नाही, तो कशाची इच्छाही करीत नाही. सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ अशी चौथी भक्ती प्राप्त करून घेतो. या 4 भक्तींबद्दल आपण आधी एकनाथी भागवतामध्ये पण खूप विस्तृत बोललो आहोत आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भक्तियोगाचे 3-4 अध्याय आलेले आहेत. त्या सर्व अध्यायांच्या माध्यमातून देवाच्या ऐश्वर्य योगाबद्दल माऊलींनी फार सुंदर निरूपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे ही चौथी भक्ती आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि चौथा ज्याला सर्वत्र समभाव दिसतो असा तो चौथी भक्ती प्राप्त करून घेतो. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषु तो मग पंडुस्ता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेणे निपजे रससोय तो तापुही जय जाय तैते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरत काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपांगा वो हटू पडे तैसा आत्मबोधी उद्यमु करीता होय जो श्रमु तो ही जेथे समू हो उनि जाय आत्मबोध प्रशस्ती हे त्ये दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्यूतो गा. अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेला जो पावलेला आहे किंवा ब्रह्म होण्याच्या मार्गावर जो आला आहे असा तो पुरुष आत्मज्ञानामुळे येणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, अशा प्रकारे तो प्रसन्नतेच्या पदावर बसतो. आता प्रसन्नता म्हणजे आनंद. आपण आपल्या व्यवहारामध्ये सुख आणि आनंद, खुशी आणि आनंद हे सगळं एकसारखं समजतो, पण तसं नाही. खुशी किंवा सुख हे सर्व शरीराशी संबंधित आहे, आनंद आणि प्रसन्नता या दोन गोष्टी आत्म्याशी संबंधित आहे. आनंद आणि प्रसन्नता, प्रसन्नतेमुळे आनंद होतो. आनंद हा रिझल्ट आहे, प्रसन्नता ही प्रोसेस आहे. त्याचप्रमाणे सुख हा रिझल्ट आहे आणि खुशी हा रिझल्ट आहे आणि सुख ही प्रोसेस आहे. आपण जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बिना पंख्याच्या घरामध्ये राहत असू तर आधीच्या काळातसुद्धा आपण राहायचो, त्यामुळे आताही राहू शकतो, घाम येईल पण तरी आपण जगू शकतो. पण त्याचवेळी जर तिथे पंखा जर आला तर त्याच्यामुळे थोडं सुख लाभते, आणि जर तिथे कूलर लागला असेल तर मग जास्त सुख होते, आणि जर का एअर कंडिशनर लागला असेल तर मग अति सुख होते. पण हे सगळे सुखच, आणि याच्यामुळे माणूस खुश होतो, त्याच्या इंद्रियांना त्याच्या शरीराला ते सुख मिळते. पण ध्यानाच्या उच्च अवस्थेमध्ये मनुष्य आतून प्रसन्न होतो. आतून प्रसन्न होणे म्हणजे ती प्रसन्नता त्याच्या शरीराची नसते, त्याला काही लाडू फेडे खायला मिळाले नसतात. ती प्रसन्नता एक्सप्लेन करून सांगण्याच्या पलीकडे असते, त्याला कुठेच आपल्याला एक्सप्लेन करून सांगता येत नाही. आणि त्या प्रसन्नतेपासून जे उद्भवते त्याला आनंद म्हणतात. म्हणून सुख आणि खुशी याचा संबंध शरीराशी, प्रसन्नता आणि आनंद याचा शरीर आत्म्याशी. तर अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेला पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे त्या येणाऱ्या प्रसन्नतेमुळे त्या आनंदाच्या पदावर बसतो. ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील जेव्हा जाते तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आल्हादकारक असतो, नाही का? अथवा शरद ऋतूमध्ये भरतीची लगबग गंगेला सोडते, अथवा गाणे थांबले म्हणजे मृदंग, तानपुरा, हार्मोनियम ही सगळी गाण्याची उपसाधने जशी मागाहून आपोआप बंद पडतात, अगदी त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरिता वैराग्य इत्यादी साधनांची खटपट केली होती ना, ते श्रमसुद्धा तिथे शांत होऊन जातात. म्हणजे जेव्हा ही शांतीची अवस्था प्राप्त होते, आत्मबोध प्रसन्नता प्राप्त होते, मग त्या अवस्थेमध्ये अभ्यासाची गरज नाही, वैराग्याची गरज नाही, साधनेची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही, ध्यानाची गरज नाही, कर्मफल त्यागाची गरज नाही. आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. अशी जी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये ज्ञानसुद्धा शिल्लक उरत नाही, ध्यानसुद्धा शिल्लक उरत नाही, ध्येय ध्याता ज्ञान आणि ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही काहीच काही उरत नाही, अशी ती आत्मबोध प्रसन्नतेची स्थिती. अशा अवस्थेला हे असे आत्मबोध प्रसन्नतेची स्थिती म्हणतात. हे बुद्धिमान अर्जुना, तो योग्य झालेला पुरुष अशी ती उच्च अवस्था भोगत असतो. तेव्हात्मत्वे शोचावी काही पावावया कामावी हे सरले समभावे भरीते तया उदयायिता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हार विजती दीप्ती अंगिका जेवी तेवी उठती आत्मप्रथा हे भूत वेद व्यवस्था मोडित मोडित पार्था वास पाहितो पाटिये वरील अक्षरे जयसी पुसतायती करे तैसी हारपती भेदांतरे तयाचिया दिठी तैसे नि अन्यथा ज्ञानी जिये घेपती जागर स्वप्ने तिये दोन्ही केली लीने अव्यक्ता माजी. तर अशी जी उच्च अवस्था प्राप्त होते त्यावेळी अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा किंवा काही प्राप्त होण्याकरिता इच्छा करावी हे त्याला पुरुषाला ऐक्य भावाच्या भरतीमुळे संपले. त्याला काहीच प्राप्त करून घ्यायचं नसते आणि कशाबद्दलचाही शोक त्याला नसतो. तो पूर्णपणे निष्काम झालेला असतो. त्याच्या कामना सर्व संपलेल्या असतात. तो निरीच्छ असतो. त्याच्या कुठल्याच इच्छा शिल्लक उरल्या नसतात. फक्त प्रारब्ध योगाने जे काही कर्म त्याच्या हातून घडायचे आहे ते कर्म घडून आणण्यासाठी फक्त तो जिवंत असतो. आणि मग तो कधी खपलीप्रमाणे पडून जातो हे कळत सुद्धा नाही. सूर्योदय झाल्याबरोबर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगच्या तेजासह सूर्य लोपून टाकतो. काहीच उरत नाही. सूर्यप्रकाश असतो, मग तिथे चंद्रही नसतो, चांदण्याही नसतात, अंतरिक्षही नसतं, आणि अंतरिक्षामध्ये असलेल्या कुठल्याच गोष्टी तिथे नसतात. त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होता क्षणीच. आत्मानुभव म्हणजे आत्मसाक्षात्कार, आपल्या आत्म्याशी आपली भेट, आपल्या सस्वरूपाची गाठ पडणे, त्याला म्हणतात आत्मानुभव. आणि असा आत्मानुभवाचा उदय होता बरोबर ही प्राणीमात्रांच्या भेदाची रचना करीत करीत तो जिकडे तिकडे आपल्या स्वरूपालाच पाहत जातो. म्हणजे भेदाभेद करण्याची जी वृत्ती होती ती संपूर्णपणे नष्ट होऊन सर्वत्र त्याला आपणच भरलेलो आहो. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे सगळं चर अचर सर्व पदार्थ मी स्वतःच आहे, असा ऐश्वर योगाचा अनुभव त्याच्या ठिकाणी येतो. मी कशातच नाही आणि सर्व भूतांमध्ये मीच आहे, याला परमात्म्याचा ऐश्वर योग म्हणतात. अशी त्याची अनुभव वृत्ती झाल्यामुळे मग त्याला सर्वत्र सगळं काही एकसारखं दिसू लागते. पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढील अनेक भेद सर्व नाहीसे होतात. त्याच्या दृष्टीमध्ये कसलाच काही भेद शिल्लक उरत नाही. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून, ज्ञानाच्या विपरीत काय असते, अन्यथा ज्ञान असते. ज्ञानाच्या विपरीत अज्ञान नाही, अन्यथा ज्ञान. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृत आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था दाखविल्या जातात त्या दोन्ही अवस्था अज्ञानामध्ये मग लीन होतात. मग शिल्लक काहीच उरत नाही. अशी त्याला ती उच्च अवस्था प्राप्त झालेली असते. आणि मग सर्वाभूती भगवंत असा त्याचा असा त्याचा बोध होतो, असं त्याला वाटू लागते. आणि सर्वत्र तो परमात्म्यालाच पाहू लागतो. मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडो निजाय जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरती अवधारी तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. नाना चालीचिया वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनी निमे का जागृती जव उद्दीपे तव तव निद्राहार पे मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय. हे नापुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षु वाटे निशेषु जैसा. मग तेही अज्ञान जस जसा बोध वाढत जाईल तसतसे नाहीसे होते. आणि पूर्ण बोधामध्ये आल्यानंतर ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. ऐक, ज्याप्रमाणे भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक ही कमी कमी होत जाते आणि तृप्ती वाढत जाते. आणि पूर्ण तृप्तीच्या वेळी मग ती भूक पूर्णपणे नाहीसी होते. किंवा चालण्याचा वेग जसजसा वाढेल तसतशी वाट कमी कमी होत जाते. आणि मग मुक्कामाला पोचल्यानंतर ती वाट सापडली की मग वेग शून्य होतो. मग माणूस आपल्या मुक्कामाला जाऊन तिथे विश्रांती घेतो, किंवा जसा जागृतीचा उदय होईल म्हणजे जसा माणूस जागा होईल तसतशी झोप नाहीशी होते, आणि मग पूर्ण जागे झाल्यावर तिथे मग झोपही राहत नाही आणि स्वप्नही राहत नाही। पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते आणि जेव्हा चंद्राचे वाढणे थांबते तेव्हा शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो। अशा प्रकारे ज्ञान ज्ञानासापेक्ष अज्ञान हे सर्व नाहीसं होतं आणि शेवटी उरते ती आत्मबोधाची स्थिती, आत्मबोध प्रशस्ती, ब्रह्मभूत स्थिती। म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलं ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती। अशी जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेत प्राप्त होणारा त्या अवस्था प्राप्त करण्याच्या वेळी त्या प्रोसेसमध्ये आपल्याला अनुभवाला येणारी प्रसन्नता आणि त्याचा जो शेवट होतो त्याला आनंद म्हणतात, आणि तो आत्मानंद आहे आणि तोच सच्चितानंद आहे। पुढे पुढे आत्मानंद सच्चितानंद हे शब्दसुद्धा संपतात बरं का, या शब्दाचं सुद्धा काही कारण उरत नाही। आज वेळेमर्यादेपोटी निरूपण इथे थांबवूया आणि उद्यासुद्धा हा आपण 53-54 श्लोक कंटिन्यू करू। उद्या आणि परवा दोन दिवस आणखीन 54 श्लोक आपल्याला घेणे आहे।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।